ಓಂ ಅಧ್ಯಾಂಬಿಮನಂದ ಜ್ಞಾನಾಂಜಲ ಶಲಾಕಾಯ ಚಕ್ಷುರಂ ಮಿಲಿತಂ ಯೇನ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ. ಜಯ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ಪುತ್ರಾನಂದ ಶ್ರೀ ಅದ್ವೈತ ಗದಾಧರ ಶ್ರೀವಾಸ್ತವಿ ಗೌರ ಭಕ್ತವೃಂದ. ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ ಹರೇ, ಹರೇ ರಾಮ ಹರೇ ರಾಮ 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 ಹರೇ ಹರೇ. ಓಕೆ, ಸೊ ಸಿ, ಬಿಕಾಸ್ ವಿ ವರ್ ಹ್ಯಾವಿಂಗ್ ದಿಸ್ ಡಿಸ್ಕಷನ್ ಅಬೌಟ್ ಲೈವ್ ಅಂಡ್ ಯು ನೋ, ಸೊ ಐ ವಾಂಟೆಡ್ ಟು ಆಲ್ಸೋ ಆಡ್ ಒನ್ ಮೋರ್ ಪಾಯಿಂಟ್ ಹಿಯರ್ ದಟ್ ಆಕ್ಚುಲಿ ಎವ್ರಿ ಡಿವೋಟಿ, ಸಿ ದಿಸ್ ಇಸ್ ಅ ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಪಾಯಿಂಟ್, ನಾಟ್ ದಟ್ ಐ ವಾಂಟ್ ಟು ಎಕ್ಸ್ಟೆಂಡ್ ದಿಸ್ ಡಿಸ್ಕಷನ್, ಬಟ್ ಇಟ್ ಜಸ್ಟ್ ಹೆಲ್ಪ್ ಮೀ ದಟ್ ಇಟ್ಸ್ ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಟು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ದಿಸ್ ಸಿಂಪಲ್ ಕನ್ಸೆಪ್ಟ್ ದಟ್ ಎವ್ರಿ ಡಿವೋಟಿ ಹ್ಯಾಸ್ ಲೈವ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಆಫ್ ಸಮ್ ಒನ್. ಓಕೆ, ಅಂಡ್ ಸೊ ಇಟ್ ಇಸ್ ನಾಟ್ ನೆಸೆಸರಿ ದಟ್ ಸಮ್ ಯು ನೋ, ಸಿ ನೌ ಡಿವೋಟಿಸ್ ಆರ್ ಇನ್ ದ ಸ್ಟೇಜ್ ಆಫ್ ಕನಿಷ್ಠ ಮಧ್ಯಮ ಉತ್ತಮ, ಅಂಡ್ ಆಬ್ವಿಯಸ್ಲಿ ಇಫ್ ಯು ಗೆಟ್ ದ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಆಫ್ ಉತ್ತಮಾಧಿಕಾರಿ ದಟ್ ಈಸ್ ಆಬ್ವಿಯಸ್ಲಿ ವಂಡರ್ಫುಲ್, ಬಟ್ ದೆನ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಬಿ ರೆಡಿ ಫಾರ್ ದಟ್. ವಿ ಸಿ ವೆನ್ ಎವರ್ ಪ್ರಭುಪಾದ ಯೂಸ್ ಟು ಚೆಸ್ಟೈಸ್ ದ ಡಿಸೈಪಲ್ಸ್ ವೆರಿ ಸಿವಿಯರ್ಲಿ, ದ ಡಿಸೈಪಲ್ಸ್ ವರ್ ಆಲ್ವೇಸ್ ಲಾಯಲ್ ಟು ಪ್ರಭುಪಾದ, ದೇ ನೆವರ್ ಲೆಫ್ಟ್ ಪ್ರಭುಪಾದ. ಓಕೆ, ಅಂಡ್ ದೇ ಟುಕ್ ಇಟ್ ಆಸ್ ಅ ಮರ್ಸಿ ಆಫ್ ಪ್ರಭುಪಾದ. ಸೊ ಫಸ್ಟ್ ಆಫ್ ಆಲ್, ಇಫ್ ಯು ವಾಂಟ್ ದಿ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಆಫ್ ಉತ್ತಮ ಅಧಿಕಾರೀಸ್, ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಬಿ ಅಟ್ ಲೀಸ್ಟ್ ಆನ್ ದ ಮಧ್ಯಮ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್, ಆರ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಬಿ ಆನ್ ದ ಉತ್ತಮ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಇನ್ ಆರ್ಡರ್ ಟು ರಿಸೀವ್ ದಿಸ್ ಅಡ್ವೈಸ್, ಇನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಅಂಡ್ ಚೆಸ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್. ಸೊ ದಟ್ ಈಸ್ ಒನ್ ಥಿಂಗ್. ಸೆಕೆಂಡ್ ಥಿಂಗ್ ಇಸ್, ಇಫ್ ಯು ಆರ್ ಆನ್ ದ ಕನಿಷ್ಠ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್ ಆರ್ ಮಧ್ಯಮ ಪ್ಲಾಟ್ಫಾರ್ಮ್, ದೆನ್ ಇವನ್ ದೋ ಯು ನಾಟ್ ಗೆಟ್ ದಿ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಆಫ್ ಉತ್ತಮ ಅಧಿಕಾರೀಸ್, ಬಟ್ ಯು ಕ್ಯಾನ್ ಸ್ಟಿಲ್ ಟೇಕ್ ದ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಆಫ್ ಮಧ್ಯಮ ಅಧಿಕಾರೀಸ್ ಅಂಡ್ ಸ್ಟಿಲ್ ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಇನ್ ಸ್ಪೆಷಲ್ ಲೈಫ್. ಸೊ ಆಕ್ಚುಲಿ ದ ಕನ್ಸೆಪ್ಟ್ ದಟ್ ಯು ಆರ್ ಸೆಪರೇಟೆಡ್ ಫ್ರಮ್ ಸಮ್ ಡಿವೋಟಿ ಆರ್ ಯು ನೋ ಬಿಕಾಸ್ ನೋ ಒನ್ ಇಸ್ ದೇರ್ ಆರ್ ದಟ್ ಇಸ್ ಟ್ರೂ. ಯು ಆರ್ ಆಲ್ವೇಸ್ ಇನ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ವಿತ್ ಸಮ್ಮನ್, ಅಂಡ್ ದಟ್ ಇಸ್ ದ ರೀಸನ್ ವಿ ಹ್ಯಾವ್ ದಿಸ್ ಪರಂಪರಾ ಸಿಸ್ಟಮ್ ದಟ್ ಯು ಆರ್ ಕನೆಕ್ಟೆಡ್ ಟು ದಿ ಯು ನೋ ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಗೈಡ್ ಟೀಚರ್ ಕೌನ್ಸಿಲರ್ ಮೆಂಟರ್ ಅಂಡ್ ದೇ ಆರ್ ದ ಒನ್ಸ್ ಹು ಆರ್ ಹೆಲ್ಪಿಂಗ್ ಯು ಆಕ್ಚುಲಿ. ಸೊ ದೇ ಆರ್ ಟೇಕಿಂಗ್ ಅ ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಅಂಡ್ ಯು ನೋ ಮೇಜರ್ ರೋಲ್ ಇನ್ ಯೋರ್ ಸ್ಪಿರಿಚುವಲ್ ಲೈಫ್, ಅಂಡ್ ದಟ್ ಇಸ್ ದ ರೀಸನ್ ಆಬ್ವಿಯಸ್ಲಿ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಬಿ ಇನ್ಸ್ಪೈರ್ಡ್ ಫ್ರಮ್ ದೆಮ್, ಯು ನೋ ಇಫ್ ಯು ಕನ್ಸಿಡರ್ ದೆಮ್ ಆಸ್ ಮೆಂಟರ್ ಅಂಡ್ ಗೈಡ್, ಅಂಡ್ ಸೊ ಯು ಆರ್ ಟೇಕಿಂಗ್ ದೇರ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಬಿಕಾಸ್ ದೇ ಆರ್ ಯು ನೋ ಅಡ್ವಾನ್ಸ್ ದನ್ ಯು. ಆಬ್ವಿಯಸ್ಲಿ ವೆನ್ ಯು ಆರ್ ಲರ್ನಿಂಗ್ ಕೃಷ್ಣ ಕಾನ್ಷಿಯಸ್ನೆಸ್ ಫ್ರಮ್ ಸಮ್ಮನ್, ದೆನ್ ಯು ಆರ್ ಟೇಕಿಂಗ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್, ದಟ್ ಮೀನ್ಸ್ ದಟ್ ಯು ಆರ್ ಲರ್ನಿಂಗ್ ಫ್ರಮ್ ದೆನ್ ಅಂಡ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಸರ್ವ್ ದೆನ್. ಸೊ ಇನ್ ದಟ್ ಪ್ರೊಸೆಸ್ ಯು ಆಲ್ಸೋ ಅಡ್ವಾನ್ಸ್, ಅಂಡ್ ವೆನ್ ಯು ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಸಫಿಷಿಯಂಟ್ಲಿ ಯು ಮೈಟ್ ಗೆಟ್ ಅ ಚಾನ್ಸ್, ಕೃಷ್ಣ ಮೈಟ್ ಮೇಕ್ ಅನ್ ಅರೇಂಜ್ಮೆಂಟ್ ಇನ್ ದ ಫ್ಯೂಚರ್ ದಟ್ ಯು ಮೈಟ್ ಗೆಟ್ ದಿ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಆಫ್ ಉತ್ತಮ ಅಧಿಕಾರಿ ಟು ಗೋ ಅಹೆಡ್. ನಾವ್ ಇನ್ ಅವರ್ ಕೃಷ್ಣ ಕಾನ್ಷಿಯಸ್ನೆಸ್ ಮೂವ್ಮೆಂಟ್, ಶ್ರೀಲ ಪ್ರಭುಪಾದ ಆಕ್ಚುಲಿ ಇಸ್ ದ ಉತ್ತಮ ಗುರು, ಅಂಡ್ ಹಿ ಹ್ಯಾಸ್ ಗಿವನ್ ದಿ ಉತ್ತಮ ಸಿಸ್ಟಮ್ ಫಾರ್ ಅಸ್. ಸೊ ಸಿ, ಪ್ರಭುಪಾದ್ ವಾಸ್ ನಾಟ್ ಟಾಕಿಂಗ್ ಅಬೌಟ್ ಸೋ ಮಚ್ ಅಬೌಟ್ ಟೇಕಿಂಗ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಆಫ್ ಅಡ್ವಾನ್ಸ್ ವೈಷ್ಣವಾಸ್ ನಾವ್ ಅಂಡ್ ದೆನ್, ಎವ್ರಿ ನಾವ್ ಅಂಡ್ ದೆನ್. ಓಕೆ, ಹಿ ವಾಸ್ ಬೇಸಿಕಲಿ ವಾಟ್ ಹಿ ಸೆಡ್ ಇಸ್ ವೆರಿ ಕ್ಲಿಯರ್. ಹಿ ವಾಂಟೆಡ್ ದಟ್ ಡಿವೋಟೀಸ್ ದೇ ಆರ್ ಯು ನೋ ದ ಕಲ್ಟಿವೇಟ್ ದ ಆಟಿಟ್ಯೂಡ್ ಆಫ್ ಸರ್ವೆಂಟ್ ಆಫ್ ಸರ್ವೆಂಟ್, ಯು ನೋ ಆಸ್ ಚೈತನ್ಯ ಮಹಾಪ್ರಭು ರೆಕಮೆಂಡೆಡ್. ದೇ ಕೋಪರೇಟ್ ಯು ನೋ ವಿದಿನ್ ಇಸ್ಕಾನ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ಸ್ ವಿತ್ ದೇರ್ ಅಥಾರಿಟೀಸ್, ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಅಥಾರಿಟೀಸ್, ದೇ ಕೋಪರೇಟ್ ವಿತ್ ದೆಮ್, ಅಂಡ್ ಟುಗೆದರ್ ದೇ ಟ್ರೈ ಟು ಸ್ಪ್ರೆಡ್ ದ ಕೃಷ್ಣ ಕಾನ್ಷಿಯಸ್ನೆಸ್ ಮೂವ್ಮೆಂಟ್. If you do this, you know, and obviously along with the four regulatory principles and chanting of 16 rounds, Prabhupada consistently, right from the beginning to his passing away, every time Prabhupada mentioned this all the time. Okay. So now it is very clear that the instruction from the spiritual master is given to every one of us. So we don't have to wait for any instruction. Okay. Now, if you are talking about association, now, so we take Prabhupada's association through his disciples or through his grand disciples. Okay, so that way also we can experience Prabhupada's association personally. And another thing is, Prabhupada said that I am present in my books forever. So take my association through the books. You can see Prabhupada, you can talk to Prabhupada also. And see, one more thing please try to understand, when a devotee is advancing, And I have repeated this point many times, that it is not just about the physical presence of the Guru. It is not just about the external form of the Guru. Guru means it's a tattva. And tattva, it can take the form of Paramatma, it can take the form of devotee, it can take the form of non-devotees. When you are sincere, when you want to advance, Krishna will make arrangements to destroy your obstacles. Okay, and so you know that. So, actually, to say that we don't have association of a you know particular devotee XYZ, this is actually not according to our you know the standard that Prabhupada has given us. If a devotee is genuinely trying to advance in spiritual life, he will always see that there is association everywhere. Okay, so that now whether it is equals or whether it is seniors, devotee can always get association, and obviously sometimes even juniors can teach us. So association is always there. You just have to be very sincere, and you have to follow the process very strictly. Then you will find the association everywhere. So there is no point of time in our spiritual life. So if there is a point of time in spiritual life where we don't have any association, then we can say that, okay, we are not having the live association of someone. But in our parampara case, we have association of so many devotees. Whether it is, in my experience, in my journey, many devotees have taught me certain things. It's not necessary that, my Guru Maharaj has taught me everything. Many devotees, because this is the principle of Guru Tattva. You don't have to, when you are sincere, you know that, without Guru, Krishna is not attained. If you know this simple principle, you follow that and you have loyalty to your Guru, then Guru will arrange, Krishna will arrange things. Okay, so this is a very important concept. Another thing is, association of advanced devotees, everyone is anchoring, but they are like fire. If you want to jump into fire prematurely, you will get burned. So always better go gradually, take association of your immediate seniors who are more advanced, more experienced than you, and get trained from them. And then finally, when you reach that platform, then go ahead. It's a gradual process. Don't try to jump.
Right.
So it's a very...
Correct. So probably that is right, I understand. So now I have one query. You are staying so close to the temple. Now if there is such a situation that you come to know that Srila Prabhupada is there in the temple, and the other thing is that you are sitting at home and you are reading his books, and there Srila Prabhupada is giving lecture live, so what would be your preference? To sit at home and read his book, or would you prefer to go there and listen to him live?
See, while you are giving example of Prabhupada, you can give example of my Guru Maharaj also. My Guru Maharaj, let's start with, I understand your, what you are.
First, you must answer my question directly, then give me the purport. First, give me the answer directly.
It does not make any difference for me, Prabhu, that's the reason I'm talking about my Guru, because my Guru gave a class on Saturday and I was not present for his class, but I heard the lecture online. So it does not make a difference for me.
Okay, so therefore, what I imbibe from your instruction right now, that,
unless you have a service for the spiritual master, he wants from you, as a person, if you are serving his Vapu, or if you have some service which is important for him, then definitely this physical association is required.
Without going to technical, since you are devoting every day so much time to Srila Prabhupada's books, not even other Swami's books. That's why I put the example of Srila Prabhupada, because we are saying it is very important to get the knowledge directly of what Srila Prabhupada has left for us. Because in his absence, physical absence, he is available in his books. That is what you have said. So my query, therefore, is that tomorrow, if Srila Prabhupada makes an appearance, which is very much in his control to do that, if he wishes to, and he's there in the temple, he makes an appearance tomorrow. So then, would you be...
I understood your question, and please try to understand simple concept. During Prabhupada's time, also Prabhupada was personally present, and devotees were serving Prabhupada all over the world. They were not trying to get association of Prabhupada. Prabhupada was very clear in this, that wherever you are, serve there, and I will be present there.
Prabhupada, first give me the simple answer. Would you prefer to read his book at home?
I already told you that it depends on the service. If I have service for Prabhupada, direct service, I would leave the book reading and I would go and serve him. If I have service, which is Prabhupada is wanting me to preach by reading his books and stay where I am, then I will continue reading his books and I will not take his personal association also.
So my question is, Prabhuji, how would you know that? The word has just got around that Srila Prabhupada is there in the temple and he's addressing everyone. He's giving a lecture. So would you run for...
Prabhu, now you are saying, see, if Prabhupada is in the same temple, if I am in the temple, if Prabhupada is in the temple, then I would obviously hear from Prabhupada.
No, I'm saying you are at home. Your house is very close to the temple. You are at home. It's your time to read Prabhupada's book. But the word is got around that Srila Prabhupada is there in the temple.
Let me answer this first of all, why are you quoting Prabhupada? I don't know. Because for me, Prabhupada or Guru Maharaj, which is your Siksha Guru, one second.
that is immaterial. If you can just tell me that you would still prefer to sit.
Okay, but I have given you the answer. If Maharaj will come here tomorrow to give a class, and if I have some, you know,
Prabhuji, I'm asking Srila Prabhupada because for a reason that you have said that Srila Prabhupada's books have to be read. They are more important, not other people's writings. First preference is to be given to
First of all, once again, Prabhu, I never said that you should not read other devotees' books.
I'm not saying that. You have said that every day we have to allot time to read Srila Prabhupada's book.
Correct, that, because he is the founder of Acharya.
Exactly. So now it is your every day you are devoting, let us say, 1 hour or 2 hours every day. So aaj aapka dincharya mein aap usko time hai aapka read karne ka, and at the same time the word has got around that Srila Prabhupada is there live giving lecture there. So anyways, Srila Prabhupada aapko knowledge milne wala either from the book or is live. So you will prefer to do what? Will you go there and listen to him live, or will you sit at home and read? What would be your preference in that case?
If that is what I am saying, it depends on my service. If I am supposed to read in my house, then I will read in my house. And if I don't have any service which is conflicting with the time, you know, when he's giving lecture, then I will take, I will go and hear his lecture.
Okay. So I got my answer. That is what I wanted to know. Will you prefer to go and see him live, hear him live?
So, again, that factor is dependent on service. If Prabhupada,
your service, you said, is to take Srila Prabhupada's knowledge directly that he has given, that he wants to give. So that is available in his books also, as well as in his lectures also.
वही तो मैं बोल रहा हूँ कि उससे कुछ फर्क नहीं पड़ता है क्योंकि जो भी प्रभुपाद ने दिया है सब कुछ उनके जो टीचिंग है वो सभी कुछ रिकॉर्डेड है और दूसरी बात है वो सारे उनके बुक्स में भी है तो अगर मेरा इम्पोर्टेंट सर्विस है अच्छी ये प्रिंसिपल प्रभुपाद ने वो टाइम पे भी डिवोटीज को एक्सप्लेन किया था कि अगर वो भी अगर कोई कोई डिवोटी संकीर्तन के लिए जा रहे थे प्रभुपाद लेक्चर भी दे रहे थे तो प्रभुपाद वॉज वेरी हैप्पी अबाउट इट दैट डिवोटीज हैव गॉन फॉर संकीर्तन So it is. So don't think that Prabhupada would expect that devotees would be personally present for his class. So Prabhupada made it very clear that service is more important. It's the most important thing, service. Okay. So now you know, जैसे अभी गोपाल कृष्ण महाराज का व्यास पूजा होता है दिल्ली में तो महाराज सबको मना कर देते कि don't come to Delhi, serve at your local temple. So does it mean that okay, devotees अगर उनका live association नहीं दे तो उनको इंस्पिरेशन कम मिलने वाला है या एडवांस एडवांसमेंट कम होगा इनफैक्ट गुरु का ऑर्डर है और सर्विस कर रहे हैं तो सर्विस से गुरु का ऑर्डर फॉलो करने से एडवांसमेंट ज्यादा होता है रादर देन यू नो डिफाइंग हिज इंस्ट्रक्शन एंड गोइंग टू पर्सनली अटेंड हिज व्यास पूजा सेरेमनी सो प्लीज ट्राई टू अंडरस्टैंड ये जो प्रिंसिपल है वाणी इज ऑलवेज इम्पोर्टेंट देन वापू
सिंस आई एम रीडिंग हिज बुक ऑल्सो आई एम गेटिंग हिज नॉलेज एज वेल एज बाय लिसनिंग टू हिम ऑल्सो I would run to get his darshan because I know मेरे को उनको दर्शन फिर कभी मिलेगा मेरे को मालूम नहीं तो मैं तो
प्रभु एक मिनट देखिए जो साधु एक मिनट पहली बात आप सुनिए पहले जो साधु होते हैं ना साधु उनका दर्शन नहीं लेते हैं उनसे हम लोग उनका जो हमको डाउट होता है ना वो हम लोग उनसे जाके पूछ के हम लोग उसको डिस्ट्रॉय करते हैं दैट इज द रोल ऑफ अ साधु साधु इज हैवी विथ नॉलेज गुरु इज हैवी विथ नॉलेज सो इफ आई हैव अ डाउट सी नाउ व्हाई रीडिंग प्रभुपाद बुक्स If I come across any doubts, my doubts will not be cleared unless and until I approach a devotee and get it solved. But if Prabhupada is personally coming and if I get an opportunity to clarify with him, then I will go and hear and get my doubts cleared from him.
The added advantage ke book mein one-sided communication hai. Live mein main pooch bhi sakta hu. So I would always prefer that live because I get a chance.
But Prabhu, maine iske pe bola ki live ka matlab kya hai? कि इट शुड बी कॉन्स्टेंट एसोसिएशन इट शुड बी अ रेगुलर एसोसिएशन अगर कोई डिवोटी एक बार आके चले जाएगा आपका उनका कुछ कम्युनिकेशन नहीं है आप फाइनली तो आप अपने ये जो आपके जो काउंसलर होंगे उनको ही अप्रोच करोगे ना जो भी डाउट्स क्लैरिफिकेशन आपको करना है वो किससे करोगे आप वो डिवोटी तो आपको देने नहीं वाला है कुछ आंसर वो तो चलेगा
अगर वो सेशन में चांस मिलेगा तो लाइव स्पीकर को ही पूछ लूंगा और अगर चांस नहीं मिला मतलब या वो टाइम पे मेरे को क्वेश्चन बाद में स्ट्राइक हुआ तो अपने काउंसलर के थ्रू पूछूंगा या मे बी मैं स्पीकर से
तो आप तो अभी ये तो ये पॉइंट तो मैंने आपको बोला है तो अभी आपको ये ऐसा लग रहा है तो आपको ये पहले बोलना चाहिए कि हाँ डाउट रहेगा तो मैं क्लैरिफाई करने के लिए मुझे उसके वजह से एसोसिएशन चाहिए. बट अनदर थिंग इज दैट सी यू यू वेदर यू आर प्रभुपाद,
पहले तो मेरे को जाना पड़ेगा ना, डाउट आएगा या नहीं आएगा वो तो बाद की बात है, पहले तो मेरे को जाना पड़ेगा ना उधर.
जाना पड़ेगा बट इट्स नॉट नेसेसरी दैट यू टेक क्लैरिफिकेशन फ्रॉम डायरेक्टली फ्रॉम प्रभुपाद ओनली. देयर आर डिवोटीज आल्सो हु आर हेल्पिंग यू. प्रभुपाद विल गिव द सेम आंसर बाय व्हाट अदर डिवोटीज विल गिव बिकॉज़ एवरीवन इज फॉलोइंग प्रभुपाद. सो समझिए आप ये. सो इट इज सो इवन लाइक यू नो मैं मेरे गुरु महाराज के पास भी जाके है, मुझे उनके लिए कोई क्वेश्चन ही नहीं होता है. क्यों? क्योंकि मैं जो क्वेश्चन मेरे को जो होते हैं वो मैं अपने सीनियर गॉड ब्रदर्स है, कोई भी डिवोटीज है जो लोग नॉलेजेबल है एरिया में उससे मैं ले लेता हूँ. तो मुझे उसका आंसर मिल जाए. आई डोंट हैव टू गो टू माय गुरु महाराज आल्सो पर्सनली फॉर दैट बिकॉज आई नो दैट द आंसर इज गोइंग टू बी द सेम. एवरीवन इज रिपीटिंग प्रभुपाद. सो इट्स यू नो इट ऑल डिपेंड्स व्हाट इज योर सर्विस, व्हाट इज द प्रायोरिटी, क्या पर्टिकुलर यू नो सर्कमस्टांस है उसके ऊपर भी डिपेंड करता है बहुत सारी चीजें. लेकिन इन जनरल द प्रिंसिपल इज दैट वाणी एंड सर्विस इज मोस्ट इंपॉर्टेंट. अभी आपका डाउट क्लियर कर दिया, चलो प्रभुपाद ने आपका डाउट क्लियर किया, ठीक है. उसके बाद आपने अगर आपको प्रभुपाद का एसोसिएशन आपने मिला ही नहीं और आपने फिर उसके बाद एडवांसमेंट किया ही नहीं तो उसका वो जो आपको एसोसिएशन मिला उसका क्या फायदा हुआ?
वो मेरे को फायदा नहीं हुआ, वो तो मेरा कमी है ना.
वही मैं बोल रहा हूँ ना प्रभु जी. एग्जैक्टली तो मैंने तो बोला ही नहीं है कि किसी प्योर, मैं तो यही बोल रहा हूँ कि ये लोग तो प्योर है. बट कृष्ण वंश ने ताली ताली दोनों हाथ से बजता है ना, तो और एक हाथ चाहिए ना उसके लिए, तो वो आपके आपके तरफ से होता है, समझे आप.
नहीं वो सब तो ठीक है प्रभु जी, वो तो मैं डिनाई नहीं कर रहा, मैंने तो उसको डिस्प्यूट ही नहीं किया ना. मैं तो खाली ये बोल रहा था कि मेरे को ऑप्शन मिलेगा किसी को सुनने का लेक्चर ऑन अ कैसेट और
आप ऑप्शन की बात कर रहे हैं कि दर्शन लेने का दर्शन लेने का, लेकिन आप ये नहीं समझ पा रहे हैं कि सर्विंग द इंस्ट्रक्शन ऑफ द डीवोटी इज द मोस्ट इंपॉर्टेंट थिंग. प्लीज अंडरस्टैंड दिस.
इन दैट केस प्रभु जी आपका जब ये अभी लाइव लेक्चर होगा नेक्स्ट सैटरडे या संडे, तो आई वुड प्रिफर कि फिर आप यूट्यूब में डालिए, मैं उसको यूट्यूब से सुन लूंगा, मेरे को आने की भी जरूरत क्या है.
पहले आप फॉलो करो ना. सी इफ यू आर फॉलोइंग तो मैं खुद ही बोलूंगा आपको कि ओके नो प्रॉब्लम यू नो दैट्स फाइन. सर अभी यू
एज फॉर एज यू
अभी नहीं नहीं बताइए. अरे यार आप क्या यार इतना आर्ग्यूमेंट कर रहे हो यार अननेसेसरली. प्रभु या नारायणी माता जी को आप पूछना, उनका आंसर जो आपको मिलेगा ना वो मुझे आके बताना, ठीक है. फिर हम लोग बात करेंगे,
ठीक है. जरूर जरूर, आई विल डू दैट. श्योर.